मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन क्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वा अनुसन्दधामि भगवत् गीते भवश्रेष्णी नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपस्त्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति जिह्वैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं कामगाः ध्यानावस्थितः सद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनौ यस्तान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नं नारसन्धानसंस्थितः नीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे गामेशाङ्गितरोचलुप्तमधुप स्वामी स्वरूपाञ्चितः सन्तानां वचनानुकोऽपि पथिक साक्षी स्वयं कापरी कारस्ते चिरेकनाय सदृशौ
अभयम सत्व संशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिति दानम तमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्तप अर्जवम् अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांति अपैशुनम दया भूतेषु अलोलुप्त्वं मार्दवं रीर चापलम तेज क्षमा धृति शौचम अद्रोहो नाति मानिता। एवढे गुण सांगितले भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत। तीन श्लोकांमध्ये दैवी गुणसंपदा या 13व्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी सांगितली। या गुणांचा एकमेकांशी संबंध आहे। जसं अभय या गुणाचा सत्व संशुद्धीशी संबंध आहे, सत्व संशुद्धीचा ज्ञान योग व्यवस्थितीही याच्याशी संबंध आहे। अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती याचा दानाशी संबंध आहे, दमाशी संबंध आहे। हे जे दैवी गुण सांगितले ते स्वतंत्रपणाने उभे नाहीत, एकतर एकाच्या आश्रयाने दुसरा येतो असं त्याचं स्वरूप आहे आणि हे सर्व मिळून भगवंत अपेक्षा करतात। हा गुणसंपदा हा गुणसमूहच आहे आणि लक्षात नेहमी ठेवणं आवश्यक आहे की व्यक्तिगत साधकाकरता किंवा व्यक्तिगत स्वरूपामध्ये या गुणांचं वर्णन केलेलं आहे। परमार्थी साधकाकरता ऊर्ध्वं गच्छन्ती सत्वस्थाः जे उन्नत होऊ इच्छितात आपल्या जीवनामध्ये त्यांना हे सांगितलेले आहेत। हे गुण व्यक्तिगत पातळीवर आहेत, हे गुण स्वतः मुरवण्याचे असे आहेत, याचे सामूहिक प्रयोग करण्यासाठी हे गुण नाहीत। सगळ्या समाजाकरता म्हणून हे गुण सांगितलेले नाहीत। मला अगदी तेव्हाचं स्वामीजींचं प्रवचन आठवत, अहिंसा याच्यावर स्वामीजी प्रवचन करत होते याच 16व्या अध्यायातल्या पदावर। तेव्हा ते असंच म्हणाले की सामान्यत एका व्यक्ती करता स्वतःची पारमार्थिक उत्कर्ष उन्नती जो करू इच्छितो अशा व्यक्तीकरता सांगितलेले हे गुण आहेत। हे गुण सगळ्यांना शिकवता येत नाहीत असं ते म्हणाले। एकतर तशी सर्वांची प्रकृती नसते, आणि सगळ्या समाज सगळ्या समाजाकरता तुम्ही अहिंसा शिकवू शकत नाही. असं म्हणाले ते की ती घोरपड वर कोंढाणा चढण्यासाठी म्हणून टाकल्यावर ती वारंवार उलटून मागं पडत होती. तेव्हा तानाजी म्हणाला की आता जर परत फिरून आलीस तर तुकडे तुकडे करून भाकरी संघ खाईन, या गुणाची आवश्यकता आहे म्हणाले. अहिंसा हा जरी गुण सांगितलेला असला तरी या गुणाची देखील आवश्यकता आहे. म्हणून व्यक्तिगत पातळीवर या गुणांचा अभ्यास, अहिंसा आणि सत्य या दोन गुणांचा विशेष करून फार विपर्यास आपल्याकडे झाला. ज्यांनी व्यक्तीची प्रगती होते असे हे गुण आहेत, सगळ्या समाजाला शिकवण्याचे हे गुण कदाचित नाहीयेत. कारण सर्व समाज प्रकृतीने तसा नाही, सर्व समाज परमार्थी नाही. आपल्या इथं संत आणि राजकारण्यांना उपदेश करणारे असे समर्थ झाले. समर्थांनी हा भोंगळपणा कदापि केला नाही. धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट असं त्यांनी शिकवलं. पण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढाईमध्ये मात्र जी अग्रणी मंडळी होती त्यांनी व्यक्तिगत अंगीकारण्यासाठी म्हणून या गुणांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि ते सर्वांवर इच्छा त्यांच्या लादायला सुरुवात केली. त्या तऱ्हेने मात्र या गुणांकडे पाहता कामा नाहीये. त्यामुळे झालेलं नुकसान देखील अपरिमित असू शकत. चीननी तिबेट गिळंकृत केला, त्यांच्याजवळ लढायला काहीच नव्हतं. शांतीची उपासना करणारे बौद्ध मार्गीय असे बौद्ध पंथीय त्यांच्याकडे काहीच नव्हतं प्रतिकारासाठी. त्यांना त्या देश गिळंकृत करण्यासाठी काहीच अडचण आली नाही. त्यामुळे ही तत्व बुद्धांनी सांगितलेली असोत, महावीरांनी सांगितलेली असोत, भगवंतांनी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली असोत, ती कोणाला सांगितली आहेत आणि कशाकरता सांगितली आहेत याचा घोटाळा होता कामा नाहीये. अहिंसा, सत्य, अक्रोध म्हणजे रागाला न येणे, क्रोधाला न येणे, क्षुब्धतेला न येणे, त्याग, त्याग करणे, जीवनामध्ये त्याग असणे, शांती, ही शांती हा तर फार मोठा देवी गुण आहे. अपैशुनम म्हणजे दुसरा गैरहजर असताना त्याच्याविषयी अजून एकाकडे जाडी न करणे. सर्वसाधारणपणाने जी व्यक्ती नाही त्याच्याविषयी बोललं जात, पुष्कळ टिंगळ टवाळी हास्य विनोद न उपस्थित असलेल्या व्यक्तीबद्दल अगदी केले जातात. कधी कधी चेष्टेच्या ऐवजी त्याचं नुकसान व्हावं अशा प्रकारचाही भाव त्याच्यामध्ये असतो. तशा प्रकारचा कुठलाही भाव अंतःकरणामध्ये नसणं हे अपैशुन. दया भूतेषु अलोलुप्त्वम, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी निर्लोभीपणाचं वर्तन. मार्दवम अंतःकरणाची कोमलता. तरीही म्हणजे लज्जा असणं, दुष्कृत्याबद्दल लज्जा असणं, लाज वाटणं. अचापलम म्हणजे चंचलता नसणं, स्थैर्य असणं, असा या सगळ्या पदांचा अर्थ आहे. आपण अहिंसा आणि सत्य हे दोन गुण पाहिलेले आहेत. अहिंसा आणि सत्य याच्या पाठोपाठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे श्रवण सुख आता घालिताही पाणी, पाशानी न निघे आणि. आता अक्रोध हे लक्षण सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, घालिताही पाणी पाशानी न निघे आणि, का मथी लिया लोणी कांजी नेती. वरून पाणी पडत असताना पाषाणाला कधीही अंकुर फुटत नाही, तो क्षोभत नाही, चिडीला येत नाही. का मथिलिया लोणी कांजी नेदी. नावे असल्यामुळं असं लिहिलं का, खरं सरळ वाक्य असं आहे, का मथिलिया कांजी लोणी नेदी. कांजी कितीही घुसळली तरी देखील तिच्यातून लोणी येणार नाही. त्वचा पाये शिरी हाले याही कडे न करी, त्वचेवर अथवा मस्तकावर देखील पाय पडल्यानंतर हाले याही म्हणजे फटका मारल्यानंतर हाणल्यानंतर देखील फडे न करी, फडा काढत नाही, साप काप टाकून निघून जातो. त्या सापाच्या डोक्यापाशी अथवा शेपटीपाशी जरी फटके मारले तरी देखील तो जसा फडा वर काढत नाही. त्वचा पाये शिरी हाले याही पडे न करी, वसंतीही अंबरी न होती फुले. अगदी वसंत ऋतू झाला तरी देखील काही आकाशाला फुलं येत नाहीत. नाना रंभेसेनी ही रूपे, शुकी नुठीजेची कंदरते. अगदी रंभा जरी समोर आली तरी शुकदेव कामग्रस्त होत नाहीत. का भस्मी वंधी न उद्दीपे घृते ही जेवी. अगदी तूप जरी घातलं तरी राखेतून परत अग्नी निर्माण होत नाही. देवीची कुमारू क्रोधे भरे, तैसिया मंत्रांची बीजाक्षरे. तिये निमित्ते ही अपारे मिनलिया. अगदी लहान मूल देखील क्रोधाविष्ट होईल अशी तैसिया मंत्रांची बीजाक्षरे. ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं किंवा लिहिणं हे इतकं प्रतिष्ठित शब्दांचं असतं. खरं म्हणजे शिव्या त्याला त्यांनी मंत्र म्हटलं बरं का. ज्या प्रकारच्या बीजाक्षरांनी जे सगळी नाही बीजाक्षर उच्चारल्या बरोबर लहान मूल देखील क्रोधाने क्रोधाविष्ट होईल असे अपशब्द त्याला त्यांनी मंत्र म्हटले. देवीची कुमारू क्रोधे भरे, तैसिया मंत्राची बीजाक्षरे. तिये निमित्तेही अपारे मिनलिया. असं काही निमित्त झालं तरी देखील धात याही पाया पडता, नुठी गतायू पंडू सुता. अगदी ब्रह्मदेवाच्या जरी पाया पडला तरी देखील मेलेला परत उठत नाही. तैसी नुपजे उपजविता क्रोधोर्मिगा. तशा प्रकारे त्याच्या ठिकाणी जरी निर्माण करायचा प्रयत्न केला तरी देखील क्रोधाची उर्मी उठतच नाही. अक्रोधत्व ऐसे नावते ये दशे, ही जी स्थिती आहे या स्थितीला अक्रोधत्व असं म्हणतात. तुमच्या लक्षात आलं असेल की मी ही वैयक्तिक का म्हटलो. आपण सगळ्यांनी त्याचा तारतम्यानी अर्थ घेतला पाहिजे. साधकाचं जीवन आपल्याला प्रयत्नपूर्वक पुढे न्यायचं आहे, म्हणून आपल्यापाशी कोणते गुण आवश्यक आहेत याचा विचार चाललेला आहे. क्रोधाच्या पोटी हिंसा होते. दुसऱ्या अध्यायामध्ये ध्यायते ध्यायतो विषयान उसाह संगाह तेषु उपजायते. विषयाचं ध्यान जर करायला लागला, जर सतत विषय मनात घुरवायला लागला, तर तो विषय कमनीय वाटायला सुरुवात होते. त्याचं परत परत चिंतन करावं असं वाटायला लागतं. त्याचा संग घडतो. संघात संजा येते कामा. आणि मग त्या विचाराचा एकदा संघ जडला की मग त्याच्यातून प्रत्यक्षत तो विषय आता एकदाच सेवन करून टाकावाच अशी इच्छा निर्माण होते. कामात क्रोधा अधिचा येते असं म्हटलेलं आहे. आणि या कामापासून किंवा कामनेपासून क्रोध निर्माण होतो. इथं अक्रोध सांगितलेला आहे. क्रोधात भवती संमोहा. क्रोधामुळं सारासार विचार नष्ट होतो. संमोहात स्मृती विभ्रमहा. संमोहामुळं स्मृती नाहीशी होते. ही स्मृती म्हणजे आत्मस्मृती. आपण कोण आहोत याची स्मृती नाहीशी होते. आपण कोण आहोत याचा अर्थ सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे तू देह मन बुद्धी नाहीस, तू परमात्म स्वरूप आहेस असा सद्गुरु उपदेश करतात. तू चैतन्य स्वरूप आहेस, तू अविनाशी आहेस, तुला जन्म मरण नाही, तू आनंद स्वरूप सुख स्वरूप शांती स्वरूप आहेस. या स्मृतीचा जीवाला पूर्ण नाशच होतो. स्मृती भ्रंशात बुद्धी नाशः. आणि स्मृती भ्रंश जर झाला तर मग त्याच्यातच बुद्धिनाश झाला. बुद्धिनाशात प्रणश्यती. विनोबा म्हणतात की हे भगवंतांनी निष्कारण सांगितलं. बुद्धिनाशात प्रणश्यती. बुद्धिनाश झाल्यावर नाश होईल एकूण जीवनाचा हे कशाला सांगायला पाहिजे. पण सगळी परंपरा वर्णन करून सांगण्यासाठी म्हणून आणि त्याच्यातच खरा आत्मनाश आहे हे सांगण्यासाठी म्हणून त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की बुद्धिनाश झाला म्हणजे तू संपलासच. आत्मनाश झाला. आत्मनाश झाला याचा अर्थ पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम अशा प्रकारच्या संसारामध्ये परत परत येतो आणि जातो. परत विषयाचं चिंतन करतो. परत विषयाचा संग धरतो. परत कामना निर्माण होतात. त्या कामाचा आस्वाद घेतो. कामाचा आस्वाद घेतला तरी देखील काही एक अपूर्णता राहतेच. अगदी कामाच्या उत्कट समाधानानंतर देखील थोडस निराश निराशता असा सात्विक माणसाला तर नक्की लक्षात येते. थोडं नैराश्य त्याला येतं. ते काय येतं ते त्याला कळत नाही. कामातून अस्वस्थता ही स्वाभाविक आहे. आणि काम जर प्रतिहत झाला, कामांना जर पूर्ण झाल्या नाहीत तरी अस्वस्थता येते. कामातून अस्वस्थता हा नियमच आहे. कोणी कोणी याचा असा अर्थ केला की काम जर अडवला गेला तर क्रोध येतो, असं नाही. कामातून क्रोध हा अवश्यम भावी सांगितलेला आहे. क्रोध म्हणजे क्षुब्ध होणं, शुद्धता प्राप्त होणं. विनोबाच म्हणतात की मी लहानपणी म्हणत असे की मी आता अगदी कचकचीत रागवतो तरी देखील माझ्यावर काही परिणाम होत नाही असं मी म्हणायचो. मी खूप पाहिलं, खूप रागून राहिलं, पण माझ्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. तर आई म्हणाली की विनया तुला वाटतं तो भ्रम आहे, तू रागवतोस परत हाच तुझ्यावर झालेला परिणाम आहे. क्रोधातून परत क्रोध, क्रोधातून परत काम, तुझ्यावर परिणाम होत नाही असं तू समजतोस, हा तुझा भ्रम आहे. म्हणून कामातून क्रोध हा निश्चित आहे. आणि क्रोधातून पुढच्या एका परंपरेनी बुद्धिनाश आणि आत्मनाश ही उघड गोष्ट आहे. असा नीट विचार केला तर अक्रोधत्व ही दैवी गुणसंपत्ती म्हणून का सांगितलेली आहे ते लक्षात येतं. अक्रोध अथवा अक्षोभ असलेली जी व्यक्ती असते त्या व्यक्तीचं सगळं जीवन हा जो पहिला गुण अहिंसा म्हणून सांगितला, अहिंसा सत्य अस्तेय, अहिंसा सत्य अक्रोध, जर अक्रोध असेल तर अहिंसेकडे जाणार, जर क्रोधाविष्ट होत असेल तर अहिंसा त्याच्या जीवनात कशी शक्य आहे. म्हणून या श्लोकातला पहिला जो गुण आहे तोही अक्रोधित्वावर अवलंबून आहे, तसं सत्यावर देखील अवलंबून आहे. सत्य असेल तर अहिंसा असेल. म्हणून सत्य असावं पण हिंसक नसावं. जेव्हा सत्य हिंसक पद्धतीने सांगितलं जातं तेव्हा त्याने फार मन दुरावतात, तुटतात. म्हणून सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात, सत्य बोलावं आणि प्रिय बोलावं. न ब्रुयात सत्यम अप्रियम, सत्य पण अप्रिय असेल ते अगदी तुम्ही सांगितल्यामुळेच त्याला कळेल आणि ते तसंच झालं म्हणजे मी कसं सांगितलं तर असं सिद्ध करण्याची तुमच्यावर संधी यावी असं कोणी लिहून नाही ठेवलेलं. जर अप्रिय असेल तर सत्य बोलू नये, ते होईल ते होणारच आहे. अशा प्रकारची जी नीती वचन आहेत ती त्याच करता आहेत. म्हणून सत्य देखील अहिंसेला अहिंसेच्या चौकटीत असावं. हे अक्रोधत्व तर उघड उघड अहिंसेला मदत करणारीच गोष्ट आहे. अशा प्रकारे एका व्यक्तीची मनस्थिती कशी असते भूमी प्रतिसाद देते. ज्ञानेश्वर महाराज इथं मात्र म्हणतात की भूमी जे प्रतिसाद देते अंकुराच्या योगाने तर पाषाण तसा प्रतिसाद देत नाही. कदाचित बीज शोभलेपणामुळेच अंकुरत, जर बीजाला क्षोभच झाला नाही तर बीज अंकुरेल कसं. बीज जमिनीमध्ये असत, पाण्याचा स्पर्श झाला की पाण्याच्या आणि जमिनीच्या गुणाच्या योगाने त्याच्या ठिकाणी क्षोभ निर्माण होतो आणि क्षोभ निर्माण झाल्यामुळे पुढची परंपरा निर्माण होते. हा फारच विचार झाला. आता घालताची पाणी पाषाणी न निघे आणि क्रोधत्व अंगी कसं मुरलं पाहिजे याकरता हे तारतम्याने केवळ मात्र आपण घेऊ बर का. मथी लिया लोणी कांची नेदी, का मथी लिया कांची लोणी नेदी. पण इथं पाणी आणि शब्द आहेत त्यामुळे लोणी हा शब्द आधी घेतला. गांजी कितीही घुसळली तरी देखील तिच्यातून लोणी जसं येणार नाही, ताकातून लोणी येणं हे शोभामुळे होतं. खूप थंडी असेल त्या दिवसांमध्ये ताक उशिरा होतं असं बायकांचा अनुभव आहे. तिथं क्षोभ निर्माण होत नाही, घुसळलं तरी देखील क्षोभ निर्माण होत नाही. कांजीच्या ठिकाणी तो मुळातच नसतो, त्यामुळे कांजी लोणी देत नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हे सगळं आपल्या ठिकाणी असा क्षोभ निर्माण होऊ नये याकरता ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देत आहेत. सापाने आपली त्वचा बाजूला काढून ठेवली आणि तो पुढे निघून गेला. कोणी जर पाहिली असेल सापाची कात तर सगळीच्या सगळी त्वचा सोडून तो पुढे निघून जातो. एक नवीन त्वचा आत येईपर्यंत ती पहिली सांभाळली जाते आणि जेव्हा नवीन आत उत्तम त्वचा येते तेव्हा ती जी त्वचा असते ती त्वचा त्याच्या घर्षणाने आपोआप मागं पडायला सुरुवात होते, त्याचं डोकं पुढे निघून जातं. तो पुढे निघून जातो, त्वचा तशीच राहते आणि ती सुटून जाते. चिखलातून जरी गेला, दलदलीतून तरी गेला, तरी देखील नुकता स्नान संध्या करून आलेला स्वच्छ ब्राह्मण कसा असावा तसा नेहमी साप असतो. त्याची जी त्वचा असते ती त्वचा अतिशय नितल, कोमल, चकचकीत, पण जेव्हा तो ती सोडून देतो, थोडाही लोभ न धरता ती त्वचा सोडून देतो, त्या त्वचेवर तुम्ही लाथ मारा अथवा दांडकी मारा तो त्याच्यात नसतोच. असं असल्यामुळे तो फडा काढत नाही. तसं विवेकाने जर देहबुद्धी सोडून दिली तर फडा काढण्याचा प्रसंग येऊ नये. हा फडा काढण्याचा प्रसंग दोन मित्रांमध्ये, ऑफिसमध्ये जी प्रसिद्ध नाती आहेत ननंद भावजया सासू सून, फडा काढणं म्हणजे काय? कारण देहबुद्धीमुळे आपण दुखावले जातो, आपल्याला बोलले हा भाव निर्माण होतो. जर सापासारखी त्वचा मी नाही असं लक्षात आलं तर प्रश्नच नाही, पण हे अवघड आहे. पण हेच अक्रोधत्व जमवावं साधकांनी असं भगवंत सांगतात. वसंती ही अंबरी न होती फुले, आणि फुलं येणं त्याला फळ येणं हा देखील परिणाम आहे. खरं म्हणजे ते त्यांचं विसर्जन आहे. आपण जसं अन्न खातो आणि अन्नाचं विसर्जन करतो, नको असलेला भाग टाकून देतो, तसं त्यांची मुळं घेतात. अगदी दुर्गंधी असलेलं खत आपण मुळांना घालतो, त्याचं रूपांतर सुगंधी फुलामध्ये होतं. हे जे सगळं परिवर्तन होतं ते एक प्रकारे त्या वृक्षाच्या किंवा वेलीच्या ठिकाणी असलेल्या क्षोभाचाच परिणाम आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मुळांना पाणी दिल्यानंतर जे बरं वाटतं त्या क्षोभामुळे शेवटपर्यंत गोष्ट घडते. मग फुलं, त्या फुलाला, फुलातून फळ, फळातून बीज, बीजातून पुढची उत्पत्ती, अशा प्रकारे क्रम चालू राहतो. वसंती ही, अगदी वसंत ऋतू आला तरी देखील आकाश फुलं कशी संभवतील? ते जसं जसंच्या तसं असेल हे ज्ञानेश्वर महाराजांचं तंत्र आहे की एकदा बोलायला लागले ते एखादं वर्णन करायला लागले की इतकं टोकाला जोडून करतात की निदान आपल्याला पटलं तरी पाहिजे. ती उदाहरणं सोडून द्या, कारण आपल्या कोणाच्या बुद्धीला ते तसं प्रशस्तही वाटणार नाही की वृक्ष शोभतो क्षोभ होतो वृक्षाला मग आपल्याला नाही का फायदा होत. या वितंडवादाकरता हे नाही लिहिलेलं, मग फळ नाही का आपल्याला मिळत याकरता नाही लिहिलेलं, मग त्याच्यात गैर काय, हा विषय नाही चाललेला. विषय असं चाललेला आहे की कुठेतरी क्षोभ निर्माण झाल्यामुळं तसं वसंत ऋतूमध्ये आता आलाच की पानगळती होते, पानगळतीमध्ये देखील फार उत्साह वाटतो. मी परवा कुठून तरी येत होतो म्हटलं असंच वारा आला आणि पानं पडत होती, मी म्हटलं की मला या पानगळतीमध्ये फार अभ्यासाला फार उत्साह वाटायचा. आमच्या बारामतीला माळवदाची घरं होती तेव्हा आणि त्या माळवदावर झरोके असायचे, ते या दिवसात काढून टाकायचे. तो झरोका काढला की तिथून एक फार सुंदर असा डिफ्यूज्ड प्रकाश सवंद घरात पडतो, त्याच्यात अभ्यासाला फार उत्साह येतो. आणि अशी पानगळती आणि त्या पाकोळ्यांची लांब लांब पर्यंत उडणारी ती पानं, छोट्या छोट्या त्याच्यात बिया असतात. तर कोणीतरी मला म्हटलं की त्यात काय हे परीक्षेचेच दिवस असतात म्हणून तुम्हाला उत्साह येत असेल, माझ्या सांगण्याचा सगळा जोरच गेला. पण पानगळती मला फार आवडते, कारण पानगळतीच्या पाठोपाठ नवीन पानं येतात. पण ज्ञानेश्वर महाराज त्याला क्षोभ म्हणतात. या अक्रोधत्वाचं लक्षण सांगत असताना मात्र ते वृक्ष क्षोभित होतो म्हणून पुढची प्रक्रिया होते असं सांगतात. व्यक्तीने क्षोभित नको व्हायला हा त्यांचा मुद्दा आहे, वृक्षांनी वेलींनी व्हावं की न व्हावं हा मुद्दा नाहीये. वसंती ही अंबरी न होती फुले, अगदी वसंत ऋतू जरी आला तरी देखील आकाश फुलं शक्य नाहीत. नाना रंभेचे रूपे शुकी नुकी जायची कंदर्पे, शुकदेवांची गोष्ट अशी सांगतात की शुकदेव किती 9 वर्षांचे असेपर्यंत आईच्या पोटातच होते, जे हे आपल्याला सगळं अद्भुतच वाटतं. पुराण त्या अर्थानेच, आपण पुराण देखील त्या अर्थानेच पाहायची बरं का, एका श्रद्धाळू मनाने विश्वास ठेवायचा आणि का आणि कसं काही भानगडीत पडायचं नाही. ती जी लिहिली गेली ती कदाचित 9 वर्ष शुकदेव आईच्या पोटात होते तर आपल्यासारखे 9 महिनेच असतील, पण त्या 9 महिन्यामध्ये 9 वर्षांची त्यांची तयारी झाली असेल, आपल्याला नाही माहिती काय झालं ते. म्हणून लगेच त्या लेखकांना चुकीचं ठरवायचं नाही, आपल्याला काही जितपत चांगले अर्थ काढता येतील तितपत काढायचे, नाहीतरी आपण लिहितो तर त्यांना कुठे 10 पैकी 10 कोणी मार्क दिलेत कधी. असे शुकदेव जन्मतः निघून जायला लागले व्यासांना पुत्र मोहामुळं. जन्माला येतो मुलगा आणि लगेच अरण्यात जातो, आमच्या ऑफिसमध्ये त्याचा मुलगा पाहिला, त्यांनी बारसं वगैरे केलं, आम्ही सगळे स्टाफचे लोक गेलो. आमच्या इथे एक ऑफिसर होता, तो त्यांनी त्याचा हात पाहिला त्या मुलाचा बरं का, छोट्या मुलाचा, आणि तो त्याला म्हणाला की अरे हा लग्न करेल असं वाटत नाही बरं का, मुलगा किती महिना महिन्याचा मुलगा, त्यांनी हात वगैरे पाहिला, अरे हा लग्न नाही करायचं असं मला वाटतंय. तर नुसत्या त्या शब्दामुळे दुसऱ्या दिवशी हा जेव्हा ऑफिसमध्ये आला, ज्यांच्या घरी आम्ही गेलो होतो, त्यांनी त्याला चार चारदा विचारलं की खरंच तुला असं वाटतं? तो इतका अस्वस्थ झालेला होता. म्हणजे मुलगा जन्माला आला की त्याचं लग्न पुढे सगळ्या गोष्टी आपल्या मनात कशा असतात. त्याला म्हटलं अरे हातावरच्या रेषा इतक्या स्पष्ट नाही दिसत, तू अजून एक 20 वर्षांनी याला दाखव हात. लोक कधी कधी गंमत म्हणूनही काही बोलतात, पण वडील मात्र चरकतात, बापरे हा मुलगा लग्नही करणार नाही वय वर्ष एक महिना. पण हे आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीच नाही, व्यास देखील चिंतित झाले. व्यास शुकदेवांच्या मागे जात होते, शुकांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. शुकदेव वनात साधनेसाठी म्हणून निघून गेले. जाता जाता शुकदेव जाता जाता ज्या सरोवराच्या जवळून शुकदेव गेले, त्या सरोवरामध्ये काही तरुण स्त्रिया स्नान करत होत्या. आणि शुकदेव तिथून जात असताना त्यांची क्रीडा तशीच चालू होती. त्यांना हाक मारत जेव्हा व्यास मागोमाग गेले, तेव्हा त्यांनी आपली वस्त्र सावरली. क्षणभर हाका मारायचंही विसरून व्यास त्या मुलींना म्हणाले की माझा तरुण मुलगा इथून गेला, तेव्हा तुम्ही वस्त्र नाही सावरली, आणि मी महामुनी ऋषी, मी जात असताना तुम्ही वस्त्र सावरली. त्या म्हणाल्या, जसा सूर्याचा प्रकाश जसा वारा तसा शुकदेव, शुकदेवाची तशी दृष्टी, आम्हाला त्याच्यात काही संकोच वाटला नाही. व्यास म्हणाले की मग माझ्यामुळे तुम्हाला संकोच वाटला? त्या म्हणाल्या की मोहित मनुष्य एकदा मोहित झाला की तो आणि कुठे कुठे मोहित होईल सांगता येत नाही. तुमच्या डोळ्यात मोह आहे, पुत्र मोह होता. तुमच्या डोळ्यात आम्हाला मोह दिसतो. एकदा मोह निर्माण झाला की झाला, मग तो मुलाच्या संदर्भात असला तरी आमच्या संदर्भातही होऊ शकतो, म्हणून आम्ही वस्त्र सावरले. ज्ञानेश्वर महाराजांनी ओळी लिहिली आहे, नाना रंभेचे मी ही रूपे, शुकी नुखीजे ची कंदर्पे. म्हणून हा नियम झाला, कायदा झाला, एक वाक्य झालं की शुकदेव शुकदेवांना काम बाधू शकत नाही. कामानी बाधित होणं म्हणजे क्षोभच निर्माण होणं शरीरामध्ये. तुम्ही प्रयत्न करा कधीतरी तुमच्या ठिकाणी काम निर्माण झालेला असताना तुम्ही थोडं वेगळेपणाने पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही साक्षी व्हा, पहा की या कामाचा काय परिणाम झाला माझ्या हृदयाच्या ठोक्यांवर, माझ्या श्वासांवर, माझ्या सगळ्या शरीरावर. हळूहळू काम निरस्त होऊन जाईल, शांत होऊन जाईल. कारण त्यांनी सर्व शरीर क्षोभत, क्षोभच निर्माण होतो. का? भस्मी वंदी न उद्दीपे कृते ही जेवी, किती तूप टाकलं तरी देखील. एकदा भस्म झालं, लाकूड जळून त्याचं भस्म झालं की मग ते परत पेट घेत नाही. देवीची कुमारू क्रोधे भरे तैसिया मंत्रांची, मंत्रांची अपशब्दांची बीजाक्षरे तिये निमित्ते ही अपारे मिनलिया. तरी जिथे लहान मुलगा रागाला येईल अशा ठिकाणी हा क्षोभित होत नाही. याच कारण तो देहाकडे त्या तऱ्हेने पाहतो, देह हा साधन भूत आहे म्हणून पाहतो, तो मी आहे अशा बोधाने पाहत नाही, म्हणून मुळातच त्याच्या ठिकाणी आडातच नाही म्हणून पोहऱ्यात येत नाही, म्हणून तो अक्रोधी असतो। धात या ही पाया पडता नुठी गतायू पंडू सुता, एक काळ सोडून दिले प्राण की तुम्ही ब्रह्मदेव समोर आणून त्याच्याही पाया पडा, पण तो गेलेला काही उठायचा नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। अगदी नियमच, हे नियम आहेत बरं का। बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या असो, मी त्यांच्याकडेही श्रद्धेने पाहतो। एखाद्या संतांनी कोणा मृत व्यक्तीला उठवलं मी अश्रद्धेने पाहत नाही, पण हा सर्वसाधारण नियम हाच आहे। मी अश्रद्धेने अशा करता पाहत नाही की त्या अश्रद्धेने पाहिलं तर माझं नुकसान आहे। ते उठवत किंवा न उठवत, ते खरं असो किंवा खोटं असो, माझी संतांवरची श्रद्धा डळमळीत होईल, म्हणून मी अश्रद्धेने अशा गोष्टीकडे पाहत नाही। पै धातयाही पाया पडता नुठी गतायू पंडू सुता, तंबुराव महाराजांना उमदीकर महाराज मला दिसले आणि त्यांनी असं असं सांगितलं। उमदीकर महाराज गेल्यावर पुष्कळ व्याप झाला तंबुराव महाराजांना, त्यांना विरोधही पुष्कळ झाला। ते म्हणाले तर असं म्हणतोय ना शक्यच नाही, या हाताने अग्नी दिलाय म्हणाले, या हाताने पाहिलंय की भस्म झालंय शरीर, तो खोटं बोलतोय, तद्दन खोटा आहे म्हणाले। या नियमाप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, तैसी नुपजे उपजविता क्रोधोर मिगा, अक्रोधत्व ऐसे नावते ये तसे, जाण ऐसे श्रीनिवासे म्हणितले थया। याला अक्रोधत्व म्हणायचं असं श्रीकृष्णांनी त्याला अर्जुनाला सांगितलं। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोपा माऊली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर।